आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिला मंत्रिपदाचा राजीनामा। उशिरा राजीनामा दिल्याची विरोधकांची टीका। अबू आझमी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधानसभेत गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत केल्यास यश निश्चित। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नागपुरात म्हापसूच्या दीक्षांत सोहळ्यात प्रतिपादन। आणि भारतीय भू सर्वेक्षण संस्था GSI नागपूरचा 175वा स्थापना दिवस साजरा। आता सविस्तर बातम्या। राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। विधिमंडळ परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते।
आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे।
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी मुंडे यांच्या संपर्कातले असल्याचं सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशमुख कुटुंबीय, मस्साजोग ग्रामस्थ तसंच विरोधकांकडून करण्यात येत होती। दरम्यान या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आज नागरिकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे। जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बीड शहरातून रॅली काढली। आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे। या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धस यांनी विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली। सरकारनं राजीनामा घेण्यास 2 महिने वेळ घेतला त्यामुळे हा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा असू शकत नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे। दरम्यान वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं। संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुरावे असूनही कारवाईला उशीर केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला परंतु त्यांना बडतर्फ का केलं नाही असा प्रश्न त्यांनी विचारला। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी नागपूर इथं महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर प्रतिक्रिया दिली।
मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता। धनंजयांनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता।
दरम्यान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब याच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप करत सत्ताधारी आमदार महेश लांडगे, अतुल भातखळकर, गुलाबराव पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली। गदारोळ वाढल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं। कामकाज सुरू झाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी हे देशद्रोही असून त्यांचं निलंबन करण्याची मागणी केली। आझमी यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे असं ते म्हणाले।
संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये।
अबू आझमी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेतही निवेदन केलं। यावर सरकारनं कारवाई करावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले। त्यानंतरही सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं सभापतींनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केलं। कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली। महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। सत्ताधारी सदस्यांचं आंदोलन सुरूच असल्यानं सभापतींनी कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. दरम्यान अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया .org.
वेव्स शिखर परिषदेत आयोजित केलेल्या कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेचे उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी 5 सदस्यीय ज्युरी पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव आहे असं या ज्युरींपैकी एक असलेले जजेल होमावजीर यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळतं असा विश्वास राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारतातील दुग्ध क्रांती हे त्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपुरातील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. भगवद्गीतेतील संदेशानुसार प्रामाणिक प्रयत्नांवर त्यांनी विशेष भर दिला.
This white revolution has took its beginning nearly 50 years back and today we have achieved the top. So from this we can easily understand that any effort, whatever may be the size of the effort, if it is a good effort and we continue that effort without worrying about the result will come automatically.
पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान देण्याचं आवाहन राधाकृष्णन यांनी केलं. विद्यापीठाच्या प्रकुलपती आणि पशुसंवर्धन पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर, माफसूचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते. दरम्यान मुख्य अतिथी डॉ अनिल काकोडकर यांनी प्राण्यांचं आरोग्य हे मनुष्याच्या आयुष्याशी आणि निसर्गाशी थेट संबंधित असून विविध प्राण्यांच्या जाती, वातावरणीय बदल आणि अन्य आव्हानांचा सामना सक्षमपणे करू शकतील याबाबत अधिक विचारमंथन करण्यावर भर दिला. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुबई इथं सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं 49.3 षटकात सर्वबाद 264 धावा उभारून भारतासमोर जिंकण्यासाठी 265 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख भूविज्ञान संस्था असलेल्या नागपूरच्या सेमिनरी हिल्स स्थित भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI 175व्या स्थापना दिवसाप्रसंगी दिनेश व्ही गणवीर, अतिरिक्त महासंचालक GSI नागपूर विभाग प्रमुख यांनी सांगितलं की GSIचा सुरुवातीचा केंद्रबिंदू हा महत्वाचे बल्क मिनरल शोधणं हा होता, परंतु आता GSIनं क्रिटिकल मिनरलच्या शोधाकरिता आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. GSI आणि मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड हे संयुक्तरित्या क्रिटिकल मिनरल ब्लॉकच्या उत्खननामध्ये तसंच शोधामध्ये कार्यरत असून क्रिटिकल मिनरल्सवर इतर देशांवर असणारं खनिज अवलंबित्व कमी करण्याच्या हेतूनं आणि हरित ऊर्जेला चालना देण्याच्या हेतूनं हे दोन्ही विभाग कार्य करत आहेत. हवामान. विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 38.6 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 38 सेल्सिअस, गडचिरोली इथं 37.2 आणि यवतमाळ इथं 37 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर इथं 36.9 तर अमरावती इथं 36.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिला मंत्रिपदाचा राजीनामा. उशिरा राजीनामा दिल्याची विरोधकांची टीका. आणि भारतीय भू सर्वेक्षण संस्था GSI नागपूरचा 175वा स्थापना दिवस साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.